चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज बुधवार 17 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्र मध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता। रिसेल मार्केट मध्ये असतील साखरेचा व्यापार 3,000 ते 3,050 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,050 ते 3,115 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,140 ते 3,160 रुपये, उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये होता। गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,101 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,135 ते 3,161 रुपये होता। तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,180 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $459.10 प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $16.12 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.563 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.6236 मध्ये झाला। क्रूड फ्युचर $4,665, क्रूड WTI $64.24 होते। इक्विटी सेन्सेक्स 562.34 अंकांनी खाली येऊन 49,801.62 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 189.15 अंकांनी खाली येऊन 14,721.30 अंकावर बंद झाला।